आकाशवाणी नागपूर आभराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार. 3 युद्धनौका राष्ट्राला करतील अर्पण. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. आरोग्यविषयक कार्यक्रम अंमलबजावणी निर्देशांकात गडचिरोली जिल्हा राज्यात तिसरा. आणि नागपूरमधील वायुसेना नगर येथील मेंटेनन्स कमांडच्या मुख्यालयात उद्या साजरा केला जाणार 9वा सशस्त्र सेना निवृत्त कर्मचारी दिवस. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहणार उपस्थित. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईतल्या डॉकयार्ड इथं नौदलाच्या 3 युद्धनौका आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाक्षीर राष्ट्राला अर्पण करण्यात येणार आहेत. या 3 युद्धनौका नौदलात सामील होणं हे संरक्षण उत्पादन आणि नागरी सुरक्षा क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्याच्या दृष्टीनं भारताचं आणखी एक पाऊल आहे. आयएनएस सुरत ही जगातल्या सर्वात मोठ्या आधुनिक विध्वंसक युद्धनौकांपैकी एक आहे. आयएनएस निलगिरीचं डिझाईन भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोनं तयार केलं आहे. आयएनएस वाक्षीर या पाणबुडीची निर्मिती फ्रान्सच्या नौदलाच्या सहकार्यानं करण्यात आली आहे. याशिवाय पंतप्रधान नवी मुंबईत खारघर इथं इस्कॉनच्या श्री श्री राधा मदन मोहन मंदिराचं उद्घाटनही करतील. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पणन विभागाच्या 100 दिवसांच्या कामाचा आढावा घेताना ते बोलत होते. समृद्धी महामार्गालगत अॅग्रो हब उभारा, कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळींची संख्या वाढवा असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. नवी मुंबईत शेतमालासाठी महाबाजार उभारण्याचं नियोजन आहे. हा बाजार आंतरराष्ट्रीय दर्जाचा असणार असून किमान 200 ते 250 एकर जागेमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी सांगितलं. राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात एक बाजार समिती, कोकणात माशांसाठी तर आदिवासी भागात स्थानिक उत्पादनासाठी बाजार समिती स्थापन केली जाणार असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले. बाजार समित्यांचं उत्पन्नानुसार वर्गीकरण करण्याचंही नियोजन आहे. आज याशिवाय मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण विभाग आणि पर्यटन विभागातील 100 दिवसांच्या करावयाच्या कामगिरीचा देखील आढावा घेतला. राज्यातील शालेय शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगलं परिवर्तन घडू शकतं. या बळावर महाराष्ट्र शालेय शिक्षणामध्ये पुन्हा एकदा आघाडीवर येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत व्यक्त केला. विद्यार्थिनींना सायकल वाटप केल्यामुळे त्यांचं शाळेत येण्याचं प्रमाण वाढल्याचं सिद्ध झालं आहे. ही योजना सुरू राहावी असं सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शाळेतील पहिल्या दिवसाचं स्वागत करा. यासाठी सर्व मंत्री सचिव यांच्यासह मान्यवरांना पहिल्या दिवशी शाळेत जाण्यासाठी सूचित करा. पर्यटन विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाकडून राबवण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीनं पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्याचं सांगून राज्य लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत पर्यटन विभागाच्या 14 सेवा आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. प्रत्येक जिल्ह्यात मत्स्यालय, धार्मिक स्थळे, विमानतळ विकसित करण्याचे तसंच पहिल्या टप्प्यात शिर्डी, पुणे, नागपूर, शेगाव इथं काम सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मकर संक्रांतीचं पर्व देशभरात उत्साहानं सुरू झालं. आज संक्रांतीचा आदला दिवस. देशाच्या विविध भागात विविध नावांनी हा सुगीचा उत्सव साजरा केला जातो. पंजाब, हरियाणा आणि उत्तर भारतात लोहडी, ईशान्य आणि पूर्वेकडच्या राज्यांमध्ये माघ बिहू, महाराष्ट्र आणि तेलंगणात भोगी म्हणून साजरा केला जातो. गुजरातमध्ये उत्तरायणानिमित्त आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातही संक्रांतीनिमित्त खरेदीचा उत्साह दिसत आहे. तिळगुळ, हलव्याचे दागिने तसंच विविध आकारांचे रंगीबेरंगी पतंग अशा वस्तूंनी बाजार फुलले आहेत. महाकुंभ मेळ्याला आजपासून उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं पौष पौर्णिमेच्या पहिल्या अमृत स्नानानं भव्य आध्यात्मिक मेळाव्याची सुरुवात झाली. 26 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महाकुंभात सहभागी होण्यासाठी लाखो भाविक तिथं जमले असून आज 50 लाख भाविकांनी पवित्र संगमावर स्नान केल्याचं वृत्त आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिलं आहे. प्रयागराजमध्ये होणारा महाकुंभ हा जगातला सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मेळावा असून त्यात 45 कोटींहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी महाकुंभ नगरमधील मंदिरं आणि प्रमुख स्थळांवर सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. या ठिकाणी 7 थरांची सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी पाण्याखाली ड्रोन आणि AI सक्षम कॅमेऱ्यांसह प्रगत तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. प्रयागराजला ये जा करणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून रेल्वेच्या 3,300 विशेष गाड्यांसह 10,000 जास्त गाड्या धावत आहेत. पायाभूत सुविधांची निर्मिती, सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, वीज पुरवठा आणि इतर गोष्टींवर प्रशासनानं विशेष भर दिला आहे अशी माहिती आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं दिली आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आरोग्य सेवा संचालनालय आरोग्यविषयक कार्यक्रम अंमलबजावणीच्या निर्देशांकात गडचिरोली जिल्ह्याला 3 क्रमांकाची रँकिंग दिली आहे. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील निर्देशांकांवर आधारित रँकिंग राज्यस्तरावर तयार करण्यात येतं. गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं राबवलेल्या उपक्रमाबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी आकाशवाणीला माहिती दिली.
जिल्ह्यामध्ये आपण 52 प्राथमिक आरोग्य केंद्र, 376 आरोग्य उपकेंद्र यांच्या मार्फत आरोग्यसेवा उपलब्ध करून देत असतो. या रँकिंग करिता जवळपास 64 निर्देशांक वापरले गेले होते. याच्यामध्ये प्रामुख्याने माता व बाल यांच्याशी निगडीत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्यसेवा, जसे की लसीकरण, गरोदर माता नोंदणी व त्याच्या बाबतच्या सर्व आरोग्यसेवा याचा समावेश होता. त्याचबरोबर असंसर्गिक आजारावरील जसे की मधुमेह, चब्र, रक्तदाब याबद्दलचे उपचार, निदान या बाबी प्रामुख्याने अंतर्भूत होत्या.
नागपूरमधील वायुसेना नगर येथील मेंटेनन्स कमांडच्या मुख्यालयात उद्या 14 जानेवारी मंगळवार रोजी 9 सशस्त्र सेना निवृत्त कर्मचारी दिवसाचं आयोजन केलं जाणार आहे. भारतीय लष्कराचे पहिले कमांडर इन चीफ फील्ड मार्शल KM करियप्पा यांच्या औपचारिक सेवानिवृत्तीची आठवण म्हणून दरवर्षी 14 जानेवारी रोजी सशस्त्र सेना निवृत्त कर्मचारी दिवस साजरा केला जातो. फील्ड मार्शल KM करियप्पा 1953 मध्ये सेवेतून निवृत्त झाले होते. हा महत्वाचा दिवस आपल्या निवृत्त सशस्त्र दल कर्मचाऱ्यांच्या निस्वार्थ सेवा आणि बलिदानाचा सन्मान करतो, तसंच आपल्या देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचं रक्षण करण्याच्या त्यांच्या अटल वचनबद्धतेचा गौरव करतो. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच विविध सेवाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सशस्त्र दलातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांचं निराकरण करण्यासाठी DIV, DAV, स्पर्श, DNV, ECHS, PSAS, PDAS, बँका आणि सेवा कल्याण संस्था यांसारख्या विविध सरकारी संस्थांद्वारे मदत डेस्क स्थापन करण्यात येणार आहे. तिन्ही सेना दलातील सुमारे 1200 ते 1500 निवृत्त कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2024 पूर्वतयारीबाबत आढावा बैठक मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेत आज मनपात घेण्यात आली. या बैठकीत स्वच्छ सर्वेक्षण 2024 तयारीबाबत सादरीकरण करण्यात आलं आणि संबंधित अधिकाऱ्यांना स्वच्छतेसंबंधी कार्याचे निर्देश देण्यात आले. नागपूर शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षणाची चमूद्वारे पाहणी केली जाणार आहे. त्यादृष्टीनं 10 झोनमध्ये सुरू असलेले स्वच्छतेचे कार्य आणि आवश्यक कामाचा यावेळी डॉ अभिजित चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त आचल गोयल यांनी आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 14 जानेवारी रोजी सकाळी 10:30 नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं भारतीय हवामान विभागाच्या 15 स्थापना दिनाच्या समारंभात सहभागी होतील. ते तिथं उपस्थितांना संबोधित देखील करतील. भारताला हवामान आणि वातावरणाप्रती सजग देश बनवण्याच्या उद्दिष्टासाठी पंतप्रधान मिशन मौसमचं उद्घाटन करतील. अत्याधुनिक हवामानवेधी तंत्रज्ञान आणि प्रणालींचा विकास, उच्च रिझोल्युशनची वातावरणीय निरीक्षण नोंदवणं, अत्याधुनिक रडार आणि उपग्रह तसंच उच्च कार्यक्षमतेचे संगणक तयार करणं ही या मिशनची उद्दिष्ट आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार. 3 युद्धनौका राष्ट्राला करतील अर्पण. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. आरोग्यविषयक कार्यक्रम अंमलबजावणी निर्देशांकात गडचिरोली जिल्हा राज्यात 3 आणि नागपूरमधील वायुसेना नगर येथील मेंटेनन्स कमांडच्या मुख्यालयात उद्या साजरा केला जाणार 9 सशस्त्र सेना निवृत्त कर्मचारी दिवस. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहणार उपस्थित. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.